नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. सर्गेस्त रवी नायक हांच्या उगडासाक आर्गां ओपपाक गोंय सरकारान फाल्यां सकाळी 10:30 कला अकादमीच्या सभाघरांत शोकसभा आयोजीत केल्या. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोंयचे आदले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आनी हेर मंत्री शोकसभेक उपस्थित रावतले. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सर्गेस्त रवी नायक हांच्या सगळ्या हितचिंतकांक शोकसभेक हजर रावपाचें आवाहन केलां. रवी सिताराम नाईक हांचो जल्म 18 सप्टेंबर 1946 फोंड्या जाल्लो. तांणी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, काँग्रेस आनी भारतीय जनता पक्षाच्या तिकेटीचेर वेंचणूक लढयल्ली. तांणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार आनी आमदार म्हूण गोंयच्या लोकांची सेवा केली. 2022 विधानसभा वेंचणुकेंत ते भाजपाच्या उमेदवारीचेर फोंड्या मतदारसंघातल्यान वेंचून आयले. सध्याच्या मंत्रिमंडळांत ते शेतकी नागरी पुरवण मंत्री आशिल्ले. उत्तर गोंय जिल्लोधिकारी बसकेंत सांट्रे सत्तरींतल्या 94 राना हक्काच्या दाव्यांक मान्यताय दिल्या. जिल्लोधिकारी पांवड्या वेल्या बसकेंत 101 अर्जाचेर चर्चा जाली. तातूंतले 7 अर्ज उपविभागीय समिती कडेन धाडले. उत्तर गोंय जिल्लोधिकारी अंकीत यादव हांणी ही म्हायती दिली. डिसेंबर मेरेन प्रलंबीत आशिल्ले राना हक्कांचे दावे निकालात काडपाचें लक्ष्य सरकारान थारायलां. हे लक्ष्य पुराय करपाचे दिकेन काम चालू आसा अशेंय तांणी सांगले. युवा उदरगतीच्या मळार तोखणायची सेवा करपी सक्रीय आनी क्रियाशील व्यक्ती आनी आपवरपी संघटना, महाविद्यालयां, युवा क्लब आनी बिगर सरकारी संघटना कडल्यान खेळां आनी युवा वेव्हार संचालनालयान 2023-24 आनी 2024-25 वर्साच्या राज्य युवा पुरस्कारा खातीर अर्ज मागयल्यात. अर्ज करपाची मुजत 31 ऑक्टोबर 2025 मेरेन वाडिल्या. वैयक्तीक पुरस्कारा खातीर 15 ते 19 वर्सां पिराये मदले युवक अर्ज करपाक पात्र आसात. म्हायती खेळ आनी युवा वेव्हार संचालनालयाच्या www.dsye.gova.go.in ह्या वेबसायटीचेर अपलोड केल्ली आसा. 7 कोटी खर्चून थिये नवो गृहनिर्माण प्रकल्प प्रस्तावीत जाला. हे सुवातेर हो प्रकल्प बांदपा खातीर गोंय गृहनिर्माण मंडळान निविदा मागयल्यात. गोंय गृहनिर्माण मंडळाचे माडेल थिवी सेक्टर डीत हो प्रकल्प येतलो. ह्या प्रकल्पात 24 सिंगल बेडरूम फ्लॅट, रस्ते आनी दुरीक बांदकाम, घाणयारे उदक प्रकल्प आनी ट्रान्सफॉर्मर सुविधेचो आस्पाव आसा. निविदा सादर करपा खातीर 6 नोव्हेंबर 2025 ही निमणी तारीख आसा अशें गृहनिर्माण मंडळान कळीत केलां. सरकारान सुरू केल्ल्यो वस्तू आनी सेवा कर सुदारणांक लागून 22 सप्टेंबर सावन गिरायकांच्या दिसपट्ट्या वापराच्या वेगवेगळ्या वस्तूवेलो कर दर कमी जाले. ह्या सुदारणांचो फायदो आनी लाव शेती खातीर कसो जाता ते विशीं मत मांडटात एक थळावे उदय.
जीएसटी रिफॉर्म्स जाले आणि जीएसटीचो जो फायदो झालो तो सगळ्या वर्गाच्या लोकांक झालो असा. म्हणजे फक्त शेतकरीच वर्गाक असं ते मध्यम वर्गाक झालो असा किंवा एकदम गाडी वगैरे घेणारे जे पॉश लोक असत त्यांकाय झालो असा. शेतकऱ्याक ह्याचो मोठो फायदो कसो झालो जे आम्ही म्हणू की शेतकऱ्याक इन्कमांक टॅक्स खंयच बसना म्हणून असं पहिली म्हटलं असा. पण ॲग्रिकल्चरल इन्कमांक डायरेक्ट टॅक्स जरी असलो जाल्यार ॲग्रिकल्चरल जी इनपुट्स असली आपण जर पाण्याचा पंप घेतलो जाल्यार त्याला 12 ते 18% टॅक्स असलो. ड्रीप इरिगेशनची पाइपलाइन वगैरे घेतलो जाल्यार त्याला 12 ते 15% टॅक्स असलो, 9% टॅक्स असलो. खतांचेर टॅक्स असलो म्हणजे मशिनरीचेर टॅक्स असलो. ट्रॅक्टर घेतलो किंवा वीड कटर घेतलो, विडर घेतलो जाल्यार ह्या सगळी मशिनाची शेतकऱ्याक लागतात. बरो आनंद दिसता की आता लोकांनी ही योजना अंमलात हाडल्यानंतर कित्येक जणांनी फटाफट ट्रॅक्टर वगैरे घेतले जिथे 12 ते 18% टॅक्स असलेले डायरेक्ट 5% हाडले.
आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्धतीचेर खबरां वाचकां खातीर अर्ज मागयता. पदवीधर, कोंकणी भाशेचे पुराय गिन्यान तशेंच भाषांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचे. अर्ज पावपाची निमणी तारीख 20 ऑक्टोबर आसा. अधिक म्हायती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागा कडेन संपर्क साधचो. साश्ट तालुक्यातल्या राय पंचायतीची सरपंच जासिंता डायस हांच्या दाखल केल्लो अविश्वास थाराव संमत जाल्ल्यान तांकां ह्या पदावेल्यान सकल दवचे पडला. काल जाल्ल्या मतदानात 6-5 मतांनी हो थाराव संमत जालो. ह्या आदी ह्या पंचायतीत उपसरपंचय बदलिल्लो. ह्या पदाचेर गॉडफ्रे आल्बर्ट डिसोजा वेंचून आयल्यात. 30व्या राष्ट्रीय सब ज्युनियर टेनिस बॉल क्रिकेट सर्तीत गोंयच्या चलया पंगडान विजेतेपद मेळयतना उत्तर प्रदेशाक 4 धावणांनी हारायले. गोंय वेटरन्स क्रिकेट असोसिएशनाची तिसरी अखिल गोंय वेटरन्स क्रिकेट लीग सर्त 13 ते 16 नोव्हेंबर मजगती जातली. पणजे वेळच्या नोंद केल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 34.5 डिग्री सेल्सियस तर किमान 24.9 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात फुडले कांय दीस कांय वाठारांनी हलको ते मध्यम प्रमाणात पावस पडूं येता. वारें वराक 30 ते 40 किलोमीटर वेगान व्हांवतले, ताचो वेग 50 किलोमीटर वाडूं येता अशें वेधशाळेन कळीत केला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.